आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता. विदर्भ साहित्य संमेलनाचा काल यवतमाळ इथं समारोप. शेती हा विषय अभ्यासक्रमात ठेवण्यासाठीचा ठराव मंजूर. आणि पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 उद्घाटन करण्यात आलं. सरकारनं 1,00,000 कोटी रुपयांची संशोधन विकास नवोन्मेष योजना सुरू केली आहे. त्याचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सरकारनं गेल्या दशकात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं आहे. त्यातून स्टार्टअप, सेमीकंडक्टर, हरित ऊर्जा या क्षेत्रांचा विकास होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. खासगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता अभियानाअंतर्गत 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
भारत आज एथिकल और ह्यूमन सेंट्रिक AI के ग्लोबल फ्रेमवर्क को शेप दे रहा है. हमारा आने वाला AI गवर्नेंस फ्रेमवर्क इस दिशा में एक बड़ा कदम होगा. इसका मकसद है इनोवेशन और सेफ्टी को साथ साथ विकसित करना. अगले वर्ष फरवरी में जब भारत ग्लोबल AI समिट की मेजबानी करेगा तो इंक्लूसिव, एथिकल और ह्यूमन सेंट्रिक AI के प्रयासों को नई गति मिले.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांची याप्रसंगी उपस्थिती होती. शिक्षण तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकारमधल्या 3,000 जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या 3 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल पंजाबमधल्या घुमान इथं संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि गुरु गोविंद सिंगांचा पंजाब संतांचा आणि शूरांचा आहे. राजगुरु आणि भगतसिंगांचा क्रांतिकारी वारसा आपण जपतो. दोन्ही राज्यांमध्ये अतूट आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नातं आहे असं शिंदे यावेळी म्हणाले. केंद्र सरकारतर्फे करण्यात आलेल्या GST सुधारणांमुळे एकंदरच सामान्य लोकांची विविध बाबतीत बचत होत असून अनेक वस्तूंवरील कर कमी झाल्यानं त्यांच्या किमती आपोआपच कमी झाल्या आहे. याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं आहे विद्या गुजरकर यांनी.
गव्हर्नमेंटनी जो आता GST दरामध्ये कपात केली आहे तर त्याचा भरपूर फायदा हा ग्राहकांना होताना दिसतोय. आणि त्याचंच एक्झाम्पल म्हणून जेव्हा आम्ही चप्पल घ्यायला गेलेलो तर तेव्हा GST दरामध्ये कपात झाल्यामुळे साधारण मला वाटतं 3-4% आम्हाला फायदा झाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जो GST दरामध्ये कमी करण्यात आला आहे तर त्याचा ग्राहकांनी जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्यावा.
मतदार यादीतील दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर तीव्र टीका केली. महाविकास आघाडीच्या मोर्चात ठाकरे बंधूंनी मराठी, दलित आणि हिंदू मतदारांना फटकावण्याची भाषा केली असून मुस्लिम दुबार मतदारांवर पांघरून घातल्याचा आरोप शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. मतदार यादी शुद्ध ठेवण्याच्या भाजपाच्या मागणीची आठवण करून देत शेलार यांनी मवियाला मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अंदाजे 10 दिवसांनी पुढे ढकललं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी 15 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार असल्यानं त्यानंतरच अधिवेशनाची सुरुवात होईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नागपुरात सुरू होतं. परंतु यंदा बहुतांश पक्षांमधील नेते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये व्यस्त राहणार आहेत. हे लक्षात घेता यंदा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8-10 दिवस पुढे ढकललं जाऊ शकतं असं बावनकुळे यांनी सांगितलं. एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसंच कार्यशाळेच्या आणि बसस्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे वर्षाला सुमारे 300 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. त्याद्वारे वर्षाला सुमारे 1,000 कोटी रुपये किमतीची वीज निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा हब उभारून एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील शाळांमध्ये शेती हा विषय अभ्यासक्रमात ठेवण्यात यावा आणि दुष्काळामुळे आत्महत्या करणाऱ्या कुटुंबांना प्राधान्यानं मदत करण्यात यावी यासह 5 ठराव 2 दिवसीय विदर्भ साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आले. विदर्भ साहित्य संघ शाखा जांब आणि ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमानं यवतमाळ इथं 2 दिवसीय विदर्भ साहित्य संमेलन संपन्न झालं. काल रात्री 9 वाजता या संमेलनाचा समारोप झाला. डॉ रमाकांत कोलते हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आपली भाषा मृतप्राय होऊ नये यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न केले पाहिजे असं प्रतिपादन कोलते यांनी केलं. प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके देखील संमेलनाला उपस्थित होते. 2 दिवस चाललेल्या साहित्य संमेलनामध्ये विविध परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. भारतीय महिला क्रिकेट संघानं काल इतिहास रचत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयसीसी विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईतील डीवाय पाटील मैदानावर पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी शतकी भागीदारी करत भक्कम पाया रचला आणि भारतानं दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलव्हार्टच्या शतकानंतरही संघ 246 धावांवर गारद झाला. दीप्ती शर्मानं 5 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आणि मालिकावीर ठरली तर शफाली वर्माला सामनावीर घोषित करण्यात आलं. मराठमोळे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघानं ही ऐतिहासिक कामगिरी केली. विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा झाला असून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी संघाचं मनापासून अभिनंदन केलं. बीसीसीआयनं संघासाठी 51 कोटी रुपयांच्या रोख पारितोषिकाची घोषणा केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महिला क्रिकेट संघाचं विश्वविजेते पदाबद्दल अभिनंदन केलं. हे यश प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
पूरा भारत अपनी क्रिकेट टीम की सफलता से बहुत खुश है. ये भारत का पहला विमेन्स वर्ल्ड कप है. मैं हमारी विमेन क्रिकेट टीम को बहुत बहुत बधाई देता हूं. हमें आप पर गर्व है. आपकी ये सफलता देश के करोड़ों नौजवानों को प्रेरित करेगी.
डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टरांच्या विविध वैद्यकीय संघटना एकत्र येत नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथल्या डॉक्टरांनी आंदोलन केलं. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डनं कालपासून मेयोमधील ओपीडीवर बहिष्कार टाकला असून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत रब्बी हंगामातील बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव वर्धा जिल्ह्यासाठी सादर करण्यात आला आहे. हा 282 कोटी 18 लाख रुपयांचा प्रस्ताव डॉ पंकज भोयर यांच्या पुढाकारातून शासनाला पाठवण्यात आला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक आणि विकास कामांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा बुलढाणा इथं नागरी सत्कार करण्यात आला. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे तर अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खासगी क्षेत्रातही संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता. विदर्भ साहित्य संमेलनाचा काल यवतमाळ इथं समारोप. शेती हा विषय अभ्यासक्रमात ठेवण्यासाठीचा ठराव मंजूर. आणि पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय विश्व विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.